बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, मासिक पाळी चक्र व अवस्था. प्रत्येक स्त्रीला दर 27 ते 30 दिवसांनी मासिक पाळी येते, त्यामुळे जेव्हा तुम्हाला पाळी येईल त्यानंतर 27 ते 30 दिवसांनी तुम्हाला दुसरी पाळी येईल. म्हणून मासिक पाळीमधील तारीख प्रत्येक महिन्याला वेगळी असते. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.